नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. आमचे शेतकार राष्ट्र निर्माणाचे मजबूत साथीदार आसात. तांच्या यत्नाक लागूनच आत्मनिर्भर भारत अभियान घटमूट जाला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां.
हमारे किसान राष्ट्र निर्माण के मजबूत साथी है. उनके प्रयासों से आत्मनिर्भर भारत अभियान को बहुत मजबूती मिल रही है. केंद्र सरकार भी किसानों को सशक्त बनाने के लिए प्रतिबद्ध होकर लगातार काम कर रही है. जब ये धरती हमें इतना कुछ देती है, उसे संजोने का दायित्व भी हमारा है. अगली पीढ़ी के लिए मिट्टी को स्वस्थ रखना, पानी को बचाना और संसाधनों का संतुलित उपयोग करना सबसे जरूरी है.
फोंडे तालुक्यातल्या सावयवरे गावचे संजय पाटील फाटली कितलीशीच वर्सा पारंपारीक पद्धतीन शेती करतात. उदकाचो इबाड आणि जमिनीची धूप जायनासतना सैमीक शेती बागायती करपी शेतकार म्हणून तांणी नामणा जोडल्या. त्यांच्या वावराची दखल घेऊन भारत सरकारान तांकां पद्मश्री पुरस्कारान सन्मानित केल्या. सैमीक शेती कशी लाभकारक असता त्याचे विषयी त्यांनी दिली ही माहिती.
नमस्कार, हांव संजय पाटील सावेरेंच्या एक शेतकरी. तर निसर्गाची खंयची हानी न जाता पर्यावरणाचे रक्षण करून शेती कशी करप त्याचेर जर आम्ही विचार केला जाल्यार एक नैसर्गिक पद्धतीत आम्ही शेती करूंक शकता. एक एक गायच्या शेणामुता पासून जीवाणू तयार करून जमनीचो पोत सुधारपा खातीर आम्ही प्रयत्न करतात आणि त्यातूतल्यान आमची जमीन आणि निसर्गाचं एकूण सगळं पर्यावरण खराबाच्या दृष्टीन आम्ही चडातड प्रयत्न करपाक जाय. आणि अशा पद्धतीन जर आम्ही नैसर्गिक शेती केली असत जाल्यार आमचे पिकूय आमकां बऱ्यापैकी मेळटलें आणि जमनी माती आणि हवा याचे खंयचेच प्रदूषण न जाता विषमुक्त अन्न आम्ही लोकांना देऊ शकले.
रस्ते खणटकूच ते परत पहिली भाषेन दुरुस्त करून दिवप हे रस्ते खणिल्ल्या त्या विभागाची वा खात्याची जापसालदारकी असतली. याफुडे रस्ते खणून त्या बाबत स्थितीन दवरूंक मेळचे ना अशें भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी म्हळां. वास्कोचे आमदार कृष्णा सरकार हांणी लायटीचे तशेंच सिवरेज आनी वीज खात्या वतीन लायनी घालपाक रस्ते खणटात मात ते रिपेअर करिनात ताका लागून रस्त्याची परिस्थिती बाबत जाता. भौशीक बांदकाम खाते हो प्रस्न कसो सुटावो करतलो असो प्रस्न दिगंबर कामत हांकां केल्लो. ह्या प्रस्नाक जाप दितना मंत्री दिगंबर कामत हांणी रस्ते खणून तशेंच तशे दवरपी खाते आड कारवाय जातली अशें म्हळां. तशेंच सरकारान बॉडी कॅम दिल्ले पुलिसूच तालांव दितले आनी हॅल्मेट दोगांनी वापरप गरजेचे विशीं नोटीस जारी करतले अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगलां.
पुलीस सगळ्याक दिसले जाल्यार पुलीस सगळ्याक दवरल्या त्यांना आढळून असा हे बी एके वाटेतल्यान म्हणटा. पण त्या खातीर म्हणजे सरकारान इट इज अ विथ द बॉडी कॅम ऑलरेडी लावून पीएसआय आणि पीआय हे दोन्ही तालांव दिता. त्याच्या पलीकडे कोण तालांवूय दिना. आता ओके, आता तुम्ही सांगला तशें म्हाका दिसता आमच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचो सर्क्युलर इश्यू केला विथ हेल्मेट फॉर बोथ इश्यू केला. जर नोटीस जर असत तर हांव चेक करता आणि हांव दिता की ऑफकोर्स स्वतःच्या सेफ्टी खातीर हेल्मेट दोगाय जणांनी वापरप हे गरजेचे असा. पण आमच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचो सर्क्युलर इश्यू केला.
16 जानेवारी हो ओपिनियन पोल दीस राज्यभर अस्मिताय दीस म्हणून मनोवचो अशें राज्य सरकारान जाहीर केला. या निमतान सगळ्या सरकारी आणि अनुदानित माध्यमिक शाळांनी या दिसा गोयचे सांस्कृतिक दायज दाखोवपी कार्यावळी आखच्यो अशें शिक्षण संचालनालयान मागला. भाषणां चर्चासत्रां गीतगायन वादविवाद अशा वेगवेगळ्या कार्यावळींचो तातूंत आसपाव आसूं येता अशें शिक्षण संचालनालयान उजवाडिल्ल्या परिपत्रकांत म्हळां. शिक्षणाच्या ताणान आत्महत्या करपाच्या प्रकरणांत वाड, घुवळी वखदांच्या सेवनाची राज्यात वाडटी प्रकरणां, अपघाताच्या प्रमाणांत वाड, बायलांचेर जावपी गुन्यांवांत वाड, चोरी घरफोडी तशेंच हेर गुन्यांवांची प्रकरणां गोंयांत वाडल्या. हे सगळ्या विशीं सरकार कितें उपाययोजन करता काय असो प्रस्न आमदार कार्लोस फरेरा हांणी केल्लो. ह्यावर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी जाप दितना राज्यात 86% गुन्यांवांचो सोद लावपाक पुलिसेक यश आयला अशें सांगलें. हे शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे समुपदेशन करपी समुपदेशक नेमपाची प्रक्रिया सरकारान सुरू केल्या अशें सांगलें. पणजे वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजे चडांत चड तापमान 32.4 डिग्री सेल्सियस नोंद जालां तर उण्यांत उणें तापमान 23.2 डिग्री सेल्सियस नोंद जालां. तशेंच फुडले कांय दीस राज्यांत हवामान सुकें आसतलें, कांय प्रमाणांत धुकें पातळूं येता. गोंय खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयान आयोजित केल्ल्या दक्षीण विभागीय टेनीस बॉल क्रिकेट सर्तीत कामाक्षी माध्यमीक शाळेच्या चलयाच्या पंगडान जैत मेळले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबर आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.